आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी वर्षात देश नवी आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन. मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी. इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारा अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल 194 चिन्ह उपलब्ध. आणि विदर्भात किमान तापमानात सातत्यानं घट. नागपुरात 9.8 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. नव्या वर्षात नवीन आशा आणि नवीन संकल्पांसोबत भारत प्रवेश करणार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा 129वा भाग होता. 2025 या वर्षानं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे क्षण दिल्याचं सांगून त्यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सरत्या वर्षातील प्रमुख घटनांचा उल्लेख करताना ऑपरेशन सिंदूर, प्रयागराज महाकुंभ मेळा, भारतीय महिला संघाचा क्रिकेट विश्वचषक विजय या प्रमुख घटनांबद्दल त्यांनी सांगितलं. त्यांनी देशापुढे आलेल्या नैसर्गिक आपत्तीचाही उल्लेख केला. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आतापर्यंत या हॅकेथॉनमध्ये 6 लाखांवर युवकांनी सहभाग घेतल्याचं ते म्हणाले. दुबईतील कन्नड शाला उपक्रमाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. मणिपूरच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा, काशी तमिळ संगमम उपक्रमांचा देखील उल्लेख केला. फिट इंडिया चळवळीबद्दल सांगत हिवाळा हा सुदृढ आरोग्यासाठी पोषक असून व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. त्यासोबतच वेदनाशामक अँटीबायोटिक्स गोळ्या वारंवार घेणं टाळावं असंही पंतप्रधान म्हणाले.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने हाल ही में एक रिपोर्ट जारी की है. इसमें बताया गया है कि निमोनिया और यूटीआई जैसी कई बीमारियों के खिलाफ एंटीबायोटिक दवाएं कमजोर साबित हो रही हैं. हम सभी के लिए यह बहुत ही चिंताजनक है. रिपोर्ट के मुताबिक इसका एक बड़ा कारण लोगों द्वारा बिना सोचे समझे एंटीबायोटिक दवाओं का सेवन है. एंटीबायोटिक ऐसी दवाएं नहीं है जिन्हें यूं ही ले लिया जाए. इनका इस्तेमाल डॉक्टर की सलाह से ही करना चाहिए. मैं आप सभी से आग्रह करता हूं, अपनी मनमर्जी से दवाओं का इस्तेमाल करने से बचें.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आज आघाडीचा निर्णय झाला. मुंबईत वंचित बहुजन आघाडी 62 जागा लढवणार आहे. राज्यातील इतर 28 महानगरपालिकेतील आघाडीसंदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. आज काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी काँग्रेसचं मुख्यालय टिळक भवन मुंबई इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर यांनी आघाडीची घोषणा केली. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती ही नैसर्गिक युती आहे असं सपकाळ यावेळी म्हणाले.
काँग्रेस आणि बाळासाहेब आम्ही सोबत निवडणुकांमध्ये होतो. 1998 आघाडी होती, 99 काँग्रेस दुभंगल्या गेली. तशा बाकी परिस्थितीतही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी हे आमच्या सोबत राहिले. मात्र त्यानंतर 99 नंतर 2025 पुन्हा एकदा दोन पक्ष हे समविचारीच्या पलीकडे जाऊन मित्र पक्ष म्हणून 25 वर्षानंतर होत असणाऱ्या या आघाडीला घोषणा करत असताना मला हार्दिक स्वरूपाचा आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे दोन नैसर्गिक पार्टनर्स आहेत. तर नैसर्गिक का आहे तर संविधानाला अभिप्रेत असताना भारत घडविणे हा आमचा पण पॉलिटिकल अजेंडा आहे आणि वंचितचा देखील तोच पॉलिटिकल अजेंडा आहे.
देशविघातक भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलं असल्याचं प्रतिपादन वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ पुंडकर यांनी यावेळी केलं. मुंबई महापालिकेसाठी आज आघाडी जाहीर करण्यात आली असून इतर महानगरपालिकेत दोन्ही पक्षांचं स्थानिक नेतृत्व सकारात्मक निर्णय घेईल असं वंचितचे सिद्धार्थ मोकळे म्हणाले. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल 194 चिन्ह उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये विविध चिन्हांचा समावेश असून यात खाद्यपदार्थांच्या चिन्हांचाही वापर करण्यात आला आहे. यात सफरचंद, बिस्किट, पाव, केक, ढोबळी मिरची, फुलकोबी, नारळ, ऊस, जेवणाची थाळी या चिन्हांचा समावेश आहे. निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांना तसंच अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हांमधून निवड करता येणार आहे. मात्र मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हांवरच उमेदवार उभे करण्याची मुभा राहणार असून मुक्त चिन्हांची यादी त्यांना लागू राहणार नाही.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीची बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलं. या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीलाही सामावून घेण्याची आपल्या पक्षाची तयारी असल्याचं काकडे यांनी सांगितल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. आज पहाटेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी 25 उमेदवारांची प्रभागनिहाय यादी मंत्री उदय सामंत यांना दिली असल्याचं देखील या संस्थेनं सांगितलं. शिवसेना 25 जागांवर ठाम आहे असं डॉ नीलम गोर्हे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. भाजपानं देऊ केलेल्या 15 जागा शिवसेनेला मान्य नाही. नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयानुसार 165 पैकी आम्हाला सरासरी 47 जागा मिळणं अपेक्षित होतं, पण आम्ही 25 जागा मागितल्या असून त्या भाजपानं देणं आवश्यक आहे. महापालिका निवडणुकीत सन्मानजनक युती व्हावी ही शिवसैनिकांची अपेक्षा आहे असं गोरे म्हणाल्या. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं यावर्षी विविध उपक्रम राबवले आहेत. नव्या भारताच्या उभारणीसाठी हे बदल महत्वपूर्ण ठरले आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
भारताच्या विकासाच्या प्रवासात 2025 हे वर्ष अतिशय महत्वाचं ठरलं. रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, सागरी वाहतूक अशा सर्व क्षेत्रांमधल्या पायाभूत सुविधांमध्ये यावर्षी मोलाची भर पडली. दुर्गम भागापासून मोठ्या शहरांपर्यंत संपर्काचं जाळं तयार झालं. पायाभूत सुविधांसाठी सरकारने केलेली भांडवली गुंतवणूक चालू आर्थिक वर्षात 11.25 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. याचा GDP मधला वाटा 3.1% आहे. या वर्षात आर्थिक वाढीमध्ये पायाभूत सुविधांचा वाटा महत्वाचा राहिला. नवी मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह 160 पेक्षा जास्त नवीन विमानतळ, तमिळनाडूमधला समुद्री पूल, नौदलामधल्या पायाभूत सुविधा, 99% रेल्वेचं विद्युतीकरण अशा अनेक पायाभूत सुविधांची या वर्षात भर पडली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
महिला T20 क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका यांच्यातल्या 5 सामन्यांच्या मालिकेतला 4था सामना आज केरळमध्ये तिरुअनंतपुरम इथल्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. विदर्भात तापमानाचा पारा सातत्यानं घसरत आहे. गोंदिया जिल्ह्यात आज 9 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली, तर नागपूर इथं किमान तापमानात घट होऊन 9.8 दशांश अंश तापमान नोंदवलं गेलं. वर्धा इथं 11, भंडारा इथं 10, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं 12.2, यवतमाळ इथं 10.4 आणि अमरावती इथं 11.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान वाशिम इथं 31 अंश इतकं सर्वाधिक कमाल तापमान नोंदवलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप होत आहे. राज्य आणि केंद्र भागीदारी मजबूत करणं हे याचं उद्दिष्ट आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी वर्षात देश नवी आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन. मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी. इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारा अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल 194 चिन्ह उपलब्ध. आणि विदर्भात किमान तापमानात सातत्यानं घट. नागपुरात 9.8 दशांश अंश इतक्या किमान तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.